शक्त्यायुक्ता यदि भवति शक्त प्रभवितुम् न चेदेवं देवो न खलु कुशल स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहर विरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृत पुण्य प्रभवति तनीयां सम्पांसुं तव चरण पङ्केरुह भवम् विरिञ्चि सञ्चिन्वन् विरचयति लोकान विकलम् वहत्येनं शौरिः कथमपि सहस्रेण शिरसा हरः संक्षुद्यैनं भजति भसितो धूलन विधिम् अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी जडानां चैतन्यस्तबकमकरन्दश्रुतिझरी दरिद्राणां चिन्तामणिगुणनिका जन्मजलधौ निमग्नानां दंश्रामुररिपुवराहस्य भवति त्वदन्यपाणिभ्यामभयवरदो दैवतगणः त्वमेकानैवासि प्रकटितवराभीत्यभिनय भयात्रातुं दातुं फलमपि च वाञ्छा समधिकम् शरण्ये लोकानां तव हि चरणावेव निपुणौ हरिस्त्वामाराध्य प्रणतजनसौभाग्यजननी पुरा नारी भूत्वा पुररिपुमपेक्षोभमनयत् स्मरोऽपि त्वां गत्वा रतिनयनलेखेन वपुष मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महता धनुःपौष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्चविशिखाः वसन्तः सामन्तो मलयमरुदायोधनरथः तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपा अपाङ्गाते लब्ध्वा जगदितमनङ्गो विजयते क्वणत्काञ्चीदाम करिकलभकुम्भस्तननत परीक्षीणा मध्ये परिणत शरश्चन्द्रवदना धनुर्बाणान् पाशं श्रणिमपि दधाना करतलैः पुरस्तादास्तां नः पुरमथितुराहो पुरुषिक सुधा सिन्धोर्मध्ये सुरविटपि वाटी परिवृते मणिद्वीपे नीपो पवनवति चिन्तामणिगृहे शिवाकारे मञ्चे परमशिव पर्यङ्कनिलया भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीं महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहम् स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपतम् सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे सुधाधारा सारैश्चरणयुगलान्तर्विगलितैः प्रपञ्चं सिञ्चन्ति पुनरपि रसाम्नाय महसः अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्टवलयम् स्वमात्मानं कृत्वा स्वपिशिकुलकुण्डे कुहरिणी नवभिरपि मूल प्रकृतिभिः चतुश्चत्वारिंशद्वसुदल कलाश्रत्रिवलय त्रिरेखाभिः सार्धं तव चरणकोणाः परिणताः त्वदीयं सौन्दर्यम् तुहिनगिरिकन्ये तुलयितुम् कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि प्रभृतयः यदा लोकौत्सुक्यालमरललनायान्ति मनसा तपोभिर्दुष्प्राप शसायोज्य पदवी नरं वर्षीयां सन्नयन विरसं नर्म सुजडम् तवापाङ्गालोके पतितमनुधावन्ति शतशः गलद्वेणी बन्ध कुचकलश विस्रस्तसिचया हठात्त्रट्यत्काञ्चो विगलितदुकोलायुवतयः क्षितौ षट् पञ्चाशद्विषमधिक पञ्चाशदुदके हुताशे द्वाषष्टिश्चतुरधिक पञ्चाशदनिले दिवि द्विषट्त्रिंशन्मनसि च चतुष्षष्टिरिति ये मयूखस्तेषामप्युपरि तव पादाम्बुजयुगम् शरज्ज्योत्स्ना शुद्धां शशियुतजटाचूटमकुटां वरत्रा सत्राणस्फटिकघुटिका पुस्तककरां सकृन्नत्वानत्वा कथमिव सतां सन्निधधते मधुक्षीरद्राक्षा मधुरि मधुरेणार्पणितयः कवीन्द्राणां चेतः कमलवनबालातपरुचिम् भजन्ते ये सन्त कतिचिदरुणामेव भवति विरिञ्चि प्रेयस्यास्तरुणतर शृङ्गारलहरी गभीराभिर्वाभिर्विदधति सतां रञ्जनममी सवित्रीभिर्वाचां शशिमणिशिलाभङ्गरुचिभिः वशिन्याध्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः सकर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभिः वचोभिर्वाग्देवी वदन कमला मोद मधुरैः तनुच्छायाभिस्ते तरुणतरणि श्रीसरणिभिः दिवं सर्वामुर्वी मरुणिमणिमग्नां स्मरति यः भवन्त्यस्यत्रस्य द्वनहरिणशालीननयनाः सहोर्वश्यावश्य कति कति न गेर्वाणगणिकाः मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषिते मन्मथकला सद्य संक्षोभं नयति वनिता इत्यति लघु त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रवेन्दुस्तनयुगा किरन्तीमङ्गेभ्यः किरणनिकुरुम्बामृतरसम् हृदि त्वामाधत्ते हिमकरशिलामूर्तिमिव यः ससर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिप इव ष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारशिरया तटिल्लेखा तन्वीं तपन शशि वैश्वानरमयी निषण्णां षण्णामप्युपरि कमलानां तव कलां महापद्माटव्यां हृदि कमलमायेन मनसा महान्तः पश्यन्तो दधति परमाह्लादलहरी भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणा इति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य पदवी मुकुन्द ब्रह्मेन्द्र स्फुटमकुटनीराजितपद त्वया हृत्वा वामं वपुरपरितृप्तेन मनसा शरीरार्धं शम्भोरपरमपि शङ्के हृतमभूत् यदेतत्त्वद्रूप ರೂಪಂ ಸಕಲ ಮರುಣಾಭಂ ತ್ರನಯನಂ ಕುಚಾಭ್ಯಾಮಾನಂ ರಂ ಕುಟಿಲ ಶಶಿ ಚೂಡಾಲ ಮಕುಟಂ ಜಗತ್ಸೂತೆ ಧಾತಾ ಹರಿರವತಿ ರುದ್ರಕ್ಷಪಯತೆ ತಿರಸ್ಕುರ್ವನ್ನೇತತ್ಸ್ವಮಪಿ ವಪುರೀಶಸ್ತಿರಯತಿ ಸದಾ ಪೂರ್ವಃ ಸರ್ವಂ ತದಿದಮನುಗೃಹ್ಣಾದಿ ಚ ಶಿವಃ ತವಾಜ್ಞಾಮಾಲಂ ವ್ಯಕ್ಷಣಚಲಿತಯೋರ್ಭ್ರೂಲತಿಕಯೋಃ ತ್ರಯಾಣಾಂ ದೇವಾನಾಂ ತ್ರಿಗುಣಜನಿತಾನಾಂ ತವ ಶಿವೇ ಭವೇತ್ ಪೂಜಾ ಪೂಜಾ ತವ ಚರಣಯೋರ್ಯಾ ವಿರಚಿತ ತಥಾ ಹಿ ತ್ವತ್ಪಾದೋದ್ವಹನ ಮಣಿಪೀಠಸ್ಯ ನಿಕಟೇ ಸ್ಥಿತಾಹೇತೆ ಶಶ್ವನ್ಮುಕುಳಿತ ಕರೋತಂ ಸಮಕುಟಃ ವಿರಿಂಚಿ ಪಂಚತ್ವಂ ವ್ರಜತಿ ಹರಿರಾಪ್ನೋತಿ ವಿರತಿಂ ವಿನಾಶಂ ಕೀನಾಶೋ ಭಜತಿ ಧನದೋ ಯಾತಿ ನಿಧನಂ ವಿತಂದ್ರೀ ಮಹೇಂದ್ರೀ ವಿತತಿರಪಿ ಸಮ್ಮೀಲಿತ ದೃಶ ಮಹಾಸಂಹಾರೇಸ್ಮಿನ್ ವಿಹರತಿ ಸತಿ ತ್ವತ್ಪತಿರಸೌ ಜಪೋ ಜಲ್ಪ ಶಿಲ್ಪಂ ಸಕಲಮಪಿ ಮುದ್ರಾ ವಿರಚನ ಗತಿ ಪ್ರಾದಕ್ಷಿಣ್ಯ ಕ್ರಮಣ ಮಶನಾದ್ಯಾಹುತಿ ವಿಧಿ ಪ್ರಣಾಮ ಸಂವೇಶ ಸುಖಮಖಿಲಮಾತ್ಮಾರ್ಪಣ ದೃಶ ಸಪರ್ಯಾಪರ್ಯಾಯಸ್ತವ ಭವತು ಯನ್ಮೇ ವಿಲಸಿತಂ ಸುಧಾಮಪ್ಯಾಸ್ವಾದ್ಯ ಪ್ರತಿಭಯ ಜರಾ ಮೃತ್ಯುಹರಿಣೀ ವಿಪದ್ಯಂತೆ ವಿಶ್ವೇ ವಿಧಿ ಸತಮಖಾದ್ಯಾದಿ ವಿಶದಃ ಕರಾಲಂ ಯಕ್ಷ್ವೇಲಂ ಕಮಲಿತವತ ಕಾಲ ಕಲನ ನ ಶಂಭೋಸ್ತನ್ಮೂಲಂ ತವ ಜನನಿ ತಾಟಂಕ ಮಹಿಮಾ ಕಿರೀಟಂ ವೈರಿಂಚಂ ಪರಿಹರ ಪುರ ಕೈಟಭವಿದಃ ಕಠೋರೆ ಕೋಟೀರೆ ಸ್ಖಲಸಿ ಜಹಿ ಜಂಭಾರಿ ಮಕುಟಂ ಪ್ರಣಮ್ರೇಶ್ವೇತೇಷು ಪ್ರಸಭಮುಪಯಾತಸ್ಯ ಭವನಂ ಭವಸ್ಯಾಭ್ಯುತ್ಥಾನೆ ತವ ಪರಿಜನೋತಿರ್ವಿಜಯತೆ ಸ್ವದೇಹೋದ್ಭೂತಾಭಿರ್ಘೃಣಿಭಿರಣಿಮಾದ್ಯಾಭಿರಭಿತೋ ನಿಷೇವ್ಯೆ ನಿತ್ಯೇ ತ್ವಾಮಹಮಿತಿ ಸದಾ ಭಾವಯತಿ ಯಃ ಕಿಮಾಶ್ಚರ್ಯಂ ತಸ್ಯ ತ್ರಿನಯನ ಸಮೃದ್ಧಿಂ ತೃಣಯತೋ ಮಹಾಸಂವರ್ತಾಗ್ನಿರ್ವಿರಚಯತಿ ನೀರಾಜನ ವಿಧಿಂ ಚತುಷ್ಷ್ಟ್ಯಾ ತಂತ್ರೇ ಸಕಲಮತಿ ಸಂಧಾಯ ಭುವನಂ ಸ್ಥಿತಸ್ತತ್ತಿ ಪ್ರಸವ ಪರತಂತ್ರೇರ್ಪಶುಪತಿ ಪುನಸ್ತ್ವನ್ನಿರ್ಬಂಧಾದಖಿಲ ಪುರುಷಾರ್ಥೈಕ ಘಟನಾ ಸ್ವತಂತ್ರಂ ತೇ ತಂತ್ರಂ ಕ್ಷಿತಿತಲಮವಾತೀತರದಿದಂ ಶಿವಶಕ್ತಿ ಕಾಮಕ್ಷಿತಿರಥರವಿಶೀತಕಿರಣ ಸ್ಮರೋಹಂ ಶಶ್ಚಕ್ರಸ್ತದನು ಚ ಪರಾಮಾರಹರಯ ಅಮೀಹೃಲ್ಲೇಖಾಭಿಸ್ತಿಸೃಭಿರವಸಾನೇಷು ಘಟಿತಾ ಭಜಂತೆ ವರ್ಣಾಸ್ತೆ ತವ ಜನನಿ ನಾಮಾವಯವತ ಸ್ಮರಂ ಯೋನಿಂ ಲಕ್ಷ್ಮೀಂ ತ್ರಿತಯಮಿದಮಾದೌ ತವ ಮನೋಃ ನಿಧಾಯೈಕೇ ನಿತ್ಯೇ ನಿರವಧಿ ಮಹಾಭೋಗರಸಿಕಾಃ ಭಜಂತಿ ತ್ವಾಂ ಚಿಂತಾಮಣಿ ಗುಣ ನಿಬದ್ಧಾಕ್ಷ ವಲಯಃ ಶಿವಾನೌ ಜುಹ್ವಂತಃ ಸುರಭಿಘೃತ ಧಾರಾಹುತಿಶತೈಃ ಶರೀರಂ ತ್ವಂ ಶಂಭೋ ಶಶಿಮಿಹಿರ ವಕ್ಷೋರುಹಯುಗಂ ತವಾತ್ಮಾನಂ ಮನ್ಯೇ ಭಗವತಿ ನವಾತ್ಮಾನಮನಘಂ ಅತಃ ಶೇಷಶೇಷೀತ್ಯಯಮುಭಯ ಸಾಧಾರಣತಯಾ ಸ್ಥಿತ ಸಂಬಂಧೋ ವಾಂ ಸಮರಸ ಪರಾನಂದ ಪರಯೋಃ ಮನಸ್ತ್ವಂ ವ್ಯೋಮತ್ವಂ ಮರುದಸಿ ಮರುತ್ಸಾರಥಿರಸಿ ತ್ವಮಾಪಸ್ತ್ವಂ ಭೂಮಿಸ್ತ್ವಯಿ ಪರಿಣತಾಯಾಂ ನಹಿ ಪರಂ ತ್ವಮೇವ ಸ್ವಾತ್ಮಾನಂ ಪರಿಣಮಯಿತುಂ ವಿಶ್ವವಪುಷ ಚಿದಾನಂದಾಕಾರಂ ಶಿವ ಯುವತಿ ಭಾವೇನ ಬಿಭೃಷೇ ತವಾಜ್ಞಾಚಕ್ರಸ್ಥಂ ತಪನ ಶಶಿಕೋಟಿದ್ಯುತಿಧರಂ ಪರಂ ಶಂಭುಂ ವಂದೇ ಪರಿಮಿಲಿತ ಪಾರ್ಶ್ವಂ ಪರಚಿತ ಯಮಾರಾಧ್ಯನ್ ಭಕ್ತ್ಯಾ ರವಿಶಶಿ ಶುಚೀನಾಮ ವಿಷಯೇ ನಿರಾಲೋಕೇ ಲೋಕೇ ನಿವಸತಿ ಹಿ ಭಾಲೋಕ ಭುವನೇ ವಿಶುದ್ಧೌ ತೇ ಶುದ್ಧ ಸ್ಫಟಿಕ ವಿಷದಂ ವ್ಯೋಮ ಜನಕಂ ಶಿವಂ ಸೇವೇ ದೇವೀಮಪಿ ಶಿವ ಸಮಾನ ವ್ಯವಸಿತಾ ಯಯೋ ಕಾಂತ್ಯಾ ಯಾತ್ಯಾ ಶಶಿಕಿರಣ ಸಾರೂಪ್ಯ ಸರಣೇ ವಿಧೂತಾಂತರ್ಧ್ವಾಂತ ವಿಲಸತಿ ಚ ಕೋರಿವ ಜಗತಿ ಸಮುನ್ಮೀಲತ್ ಸಂವಿತ್ ಕಮಲಮಕರಂದೈಕರಸಿಕಂ ಭಜೇಹಂ ಸದ್ವಂದ್ವಂ ಕಿಮಪಿ ಮಹತಾಂ ಮಾನಸಚರಂ ಯದಾಲಾಪಾದಷ್ಟಾದಶಗುಣಿತ ವಿದ್ಯಾ ಪರಿಣತಿ ಯದಾದರ್ತೆ ದೋಷಾತ್ ಗುಣಮಖಿಲ ಮಧ್ಯಪ್ಪಯೈವ ತವ ಸ್ವಾಧಿಷ್ಠಾನೇ ಹುತವಹಮಧಿಷ್ಠಾಯ ನಿರತಂ ತಮೀಡೇ ಸಂವರ್ತಂ ಜನನಿ ಮಹತೀಂ ತಾಂಚ ಸಮಯ ಯದಾ ಲೋಕೇ ಲೋಕಾನ್ ದಹತಿ ಮಹತಿ ಕ್ರೋಧ ಕಲಿತೆ ದಯಾದ್ರಾಯಾ ದೃಷ್ಟಿ ಶಿಶಿರಮುಪಚಾರಂ ರಚಯತಿ ತಟಿತ್ವಂತಂ ಶಕ್ತ್ಯಾತಿಮಿರ ಪರಿಪಂಥಿ ಸ್ಫುರಣಯ ಸ್ಫುರನ್ನಾನಾರತ್ನಾಭರಣ ಪರಿಣದ್ಧೇಂದ್ರ ಧನುಷಂ ತವ ಶ್ಯಾಮಂ ಮೇಘಂ ಕಮಪಿ ಮಣಿಪೂರೈಕ ಶರಣಂ ನಿಷೇವೇ ವರ್ಷಂ ತಂ ಹರಮಿಹಿರ ತಪ್ತಂ ತ್ರಿಭುವನಂ ಸಮಯಯಾಲಾಸ್ಯ ಪರಯ ನವಾತ್ಮಾನಂ ಮನ್ಯೇ ನವರ ಸಮಹಾತಾಂಡವ ನಟಂ ಉಭಾಭ್ಯಾಮೇತಾಭ್ಯಾಮುದಯ ವಿಧಿ ಮುದ್ದಿಶ್ಯ ದಯಯ ಸನಾಥಾಭ್ಯಾಂ ಜನ್ಯೇ ಜನಕ ಜಗದ್ದಿದಂ ಗತೈರ್ಮಾಣಿಕ್ಯತ್ವಂ ಗಗನಮಣಿಭಿಃ ಸಾಂದ್ರಘಟಿತಂ ಕಿರೀಟಂ ತೇ ಹೈಮಂ ಹಿಮಗಿರಿಸುತೇ ಕೀರ್ತಯತಿ ಯಃ ಸನೀಡೇ ಯಚ್ಛಾಯಾಶ್ಚುರಣ ಶಬಲಂ ಚಂದ್ರಶಕಲಂ ಧನುಸೌನಾಸೀರಂ ಕಿಮಿತಿ ನ ನಿಬಧ್ನಾತಿ ಧಿಷಣ ಧುನೋತು ಧ್ವಾಂತಂ ನ ಸ್ಥುಲಿತ ಗಲಿತೇಂದೀವರವನಂ ಘನ ಸ್ನಿಗ್ಧ ಶ್ಲಕ್ಷ್ಣ ಚಿಕುರ ನಿಕುರುಂಬಂ ತವ ಶಿವೇ ಯದೀಯಂ ಸೌರಭ್ಯಂ ಸಹಜಮುಪಲಬ್ಧುಂ ಸುಮನಸೋ ವಸಂತ್ಯಸ್ಮಿನ್ ಮನ್ಯೇ ವಲಮಥನ ವಾಟಿ ವಿಟಪಿನ ತನೋತು ಕ್ಷೇಮಂ ನಸ್ತವ ವದನ ಸೌಂದರ್ಯಲಹರಿ ಪರಿವಾಹ ಸ್ರೋತ ಸರಣಿರಿವ ಸೀಮಂತ ಸರಣಿಃ ವಹಂತಿ ಸಿಂಧೂರಂ ಪ್ರಬಲ ಕಮಲಿ ಭಾರತಿ ಮಿರ ವೃಂದೈರ್ಬಂದೇ ಕೃತಮಿವ ನವೇನಾರ್ಕಕಿರಣಂ ಹರಾಲೈ ಸ್ವಾಭಾವ್ಯಾದಲಿಕಲಭಸಶ್ರೀಭಿರಲಕೈಃ ಪರೀತಂ ತೇ ವಕ್ತ್ರಂ ಪರಿಹಸತಿ ಪಂಕೇರುಹರುಚಿಂ ದರಸ್ಮೇರೆ ಯಸ್ಮಿನ್ ದಶನ ರುಚಿ ಕಿಂಜಲ್ಕ ರುಚಿರೇ ಸುಗಂಧೌ ಮಾದ್ಯಂತಿ ಸ್ಮರದಹನ ಚಕ್ಷುರ್ಮಧುಲಿಹ ಲಲಾಟಂ ಲಾವಣ್ಯದ್ಯುತಿ ವಿಮಲಮಾಭಾತಿ ತವ ಯತ್ ದ್ವಿತೀಯಂ ತನ್ಮನ್ಯೇ ಮಕುಳ त्रिकूटघटितं चन्द्रशकलं विपर्यासन्यासादुभयमपि सम्भूय च मितः सुधालेपस्योतिः परिणमतिराकाहिमकरः भ्रुवौ भुग्ने किञ्चित् भुवनभयभङ्गं व्यसनिने त्वदीये नेत्राभ्याम् मधुकररुचिभ्याम् धृतगुणम् धनुर्मन्ये सव्ये तरकरगृहीतम् रतिपतेः प्रकोष्ठे मुष्टौ च स्थगयति निगूढान्तरमु मे अहसूते सव्यम् तव नयनमर्कात्मकतया त्रिया माम् वामम् ते सृजति रजनीनायकतया तृतीया ते दृष्टिर्दरदलित हे माम् भुजरुचिः समाधत्ते सन्ध्याम् दिवश निशयोरन्तरचरी विशाला कल्याणी स्फुट रुचिरयोध्या कुवलयैः कृपाधाराधार किमपि मधुरा भोगवतिका अवन्ती दृष्टिस्ते बहुनगर विस्तार विजया ध्रुवम् तत् तन्नाम व्यवहरणयोग्या विजयते कवीनाम् सन्दर्भस्तबकमकरन्दैकरसिकम् कटाक्षौ व्याक्षेपभ्रमरकलभौ कर्णयुगलम् अमुञ्चन्तौ दृष्ट्वा तव नवरसास्वादतरलौ असूया संसर्गादलिकनयनम् किञ्चिदरुणम् सरोष गङ्गायाम् गिरिशचरिते विस्मयवती हराहिभ्यो भीत सरसिरुह सौभाग्य जननी सखीषु स्मेराते मयि जननि दृष्टे सकरुणा ते कर्णाभ्यर्णम् गरुत इव पक्ष्माणि दधति पुराम् हेतुश्चित्त प्रशमरस विद्रावणफले इमे नेत्रे गोत्राधरपति कुलोत्तम् सकलिके स्मर शर विलासम् कलयतः विभक्तत्रैवर्ण्यम् यतिकरितलीलाञ्जनतया विभाति त्वन्नेत्रत्रतयमिदमीशानदयिते पुनः स्रष्टुम् देवान् द्रुहिण हरिरुद्रानुपरतान् रजस त्वम् बिभ्रत्तम इति गुणानाम् त्रयमिव स्त्रीकर्तुं नः पशुपतिपराधीन हृदये दयामित्रेर्नेत्रैररुणधवलश्यामरुचिभिः न दशोणो गङ्गा तपनतनयेति ध्रुवममुम् त्रयाणां तीर्थानामुपनयसि संहेदमनघम् निमेषोन्मेषाभ्यां प्रलयमुदयं याति जगति वेत्याहुः सन्तो धरणिधरराजन्यतनये त्वदुन्मेष जातं जगदिदमशेषं प्रलयतः परित्रातुं शङ्के परिवृतनिमेषास्तव दृशः पर्णे कर्णे जपनयन पैशून्यचकिता निलीयन्ते तो ये नियतमनिमेषाश्च फरिकाः इयं च श्रीर्बद्धच्छतपुटकवाटं कुवलयम् जहाति प्रत्युषे निशि च विघटय प्रविशति दृशाद्राधीयस्यादरदलितनीलोत्पलरुचा दवीयां सन्दीनं स्नपय कृपया मामपि शिवे अनेनायं धन्यो भवति न च देहानिर्यता वने वा हर्म्ये वा समकरनि पातो हि मकरः अराळं ते पाळीयुगळमगराजन्यतनये न केशामाधत् ते कुसुमशरकोदण्डकुतुकम् तिरश्चीनो यत्र श्रवणपथमुल्लङ्घ्य विलसन् अपाङ्गव्यासङ्गो दिशति शरसन्धानधिषणा स्फुरद्गण्डाभोग प्रतिफलितताटङ्कयुगळम् चतुश्चक्रम् मन्ये तव मुखमिदम् मन्मथरथम् यमारुह्य द्रुह्यत्यवनिरथमर्केन्दुचरणम् महावीरो मारः प्रमथपतये सज्जितवते सरस्वत्या सूक्तिरमृतलहरी कौशलहरीः पिबन्त्या सर्वाणि श्रवणचुळुकाभ्यामविरलम् चमत्कारश्लाघा चलितशिरस कुण्डलगणो झणकारैस्तारै प्रतिवचनमाचष्ट इव ते ध्वजपटी त्वदीयो नेदीयः फलतु फलमस्माकमुचितम् वहत्यन्तर्मुक्ता शिशिरकरणे श्वासगलितम् समृद्ध्यायत संभरिरपि समुक्ता मणिधरः प्रकृत्या रक्तायास्त्रवसुदति दन्तच्छदरुचेः प्रवक्ष्ये सादृश्यम् जनयतु फलम् विद्रुमलत न बिम्बम् तद्बिम्ब प्रतिफलन रागदरुणितम् तुलामध्यारोढुम् कथमिव विलजेत कलय स्मितज्योत्स्नाजालम् तव वदन चन्द्रस्य पिबता चकोराणामासीदतिरसतया चञ्जुजडिमा अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचयः पिबन्ते स्वच्छन्दम् निशि निशि भृशम् काञ्जिकधिया अविश्रान्तम् पत्युर्गुणगणकथाम्रेडन जपा पुष्पच्छाया तव जननि जिह्वा जयति सा यदग्रासीनाया स्फटिकधृषद च विमयी सरस्वत्या मूर्तिर्परिणमति माणिक्य वपुष रणे जित्वा दैत्यानपहृतशिरस्त्रैः कवचिभिः निवृत्तैश्चण्डाम् शत्रुपुरहर निर्माल्य विमुखैः विशाखेन्द्रोपेन्द्रैः शशिविशद कर्पूरशकला विलीयन्ते मातस्तव वदन ताम्बूलकबलाः विपञ्च्या गायन्ति विविधमपदानम् पशुपतेः त्वयारब्धे वक्तुम् चलितशिरसा साधुवचने तदीयैर्माधुर्यैरबलपित तन्त्री कलरव चुळयति चोळेन निभृतम् कराग्रेण स्पृष्टम् तु हि न गिरिणा वत्सलतया गिरीशेनोदस्तम् मुहुरधरपानाकुलतया करग्राह्यम् शम्भोर्मुखमुकुरवृन्तम् गिरिसुते कथङ्कारम् ब्रूमस्तव चुबुकमौपम्यरहितम् भुजाश्लेषान्नित्यम् पुरदमयिथुक्कण्टकवती तव ग्रीवाधत् ते मुखकमलनाळश्रियमियम् स्वतः श्वेता काला गरुबहुलजम्बालमलिना प्रणाली लालित्यम् वहति यदधोहारलतिक गले स्रो गतिगमक गीतैक निपुणे विवाहव्यानद्ध प्रगुण गुण संख्या प्रतिभुवः विराजन्ते नानाविधम् भुजलतानां चतसृणां चतुर्भिः सौन्दर्यं सरसिजभवस्तौति वदनैः नखेभ्यः सन्त्रस्यन् प्रथममथनादन्धकरिपोः चतुर्णां शीर्षाणां सममभयहस्तार्पणधिय कथमुमे कयाचिद्वा साम्यं भजतु कलया हन्तकमलम् यदि क्रीडल्लक्ष्मीचरणतललाक्षारसचणम् समं देवी स्कन्दद्वीपमदनपीतम् स्तनयुगम् तवेदं नः खेदं हरतु सततं प्रश्नुतमुखम् यदा लोक्याशङ्का कुलितहृदयोः स जनकः स्वकुम्भौ हेरम्ब परिवृशति हस्तेन झटिति क्षो जावमृतरसमाणिक्यकुतुपौ न सन्देहस्पन्दो न गपतिपताके मनसि नः पिबन्तौ तौ यस्मादविदितवधू सङ्गरसिकौ कुमारावद्यापि द्विरदवदन क्रौञ्जदळनौ वहत्यम्बस्तं मे रमदनुजकुम्भ प्रकृतिभिः समारब्धा मुक्ता मणिभिरमलाभारलतिका कुचा भोगो श्राम् पुरदमयिथो कीर्तिमिवते तव स्तन्यम् मन्ये धरणिधर कन्ये हृदयतः पयपारावार परिवहति सारस्वतमिव दयावत्या दत्तम् द्रविडशिशुरास्वाद्यतवयत् कवीनां प्रौढानामजनिकमनीयः कवयित हरक्रोधज्वालावलिभिरवलीढेन वपुष गभीरे सरसि कृत सङ्गो मनसि जह।